भाषा आपली सर्वांचीच, लेख बारावा, नाती गोती। परवा जेनेटचा फोन आला आणि आज मी येणार नाही असा निरोप तिनं आमच्या शेजारी राहणाऱ्या तिच्या मेरी आंटीला लगेच सांगायला म्हणून माझ्याकडे दिला। मी लगबगीनं शेजारी जाऊन निरोप दिला तेव्हा त्यांनी मला न येण्याचं कारण विचारलं। जेनेटनं मला फोनवर माय कझिन हॅज कम फ्रॉम लंडन असं सांगितलेलं असल्यामुळे मीही तत्परतेनं पण नकळत भाषांतर करून तिचा लंडनचा भाऊ आला आहे असं सांगितलं तेव्हा आमच्या शेजारीणबाई आतूनच अक्षरशः ओरडल्या की अहो, जेनेटला भाऊच नाही, लंडनला असते ती तिची बहीण, मावस बहीण। इंग्लिशमधला कझिन हा शब्दच गोंधळ करणारा आहे। या शब्दानं कोणता भाऊ किंवा कोणती बहीण हे तर मुळीच कळत नाही, पण भाऊ की बहीण एवढा साधा भेदसुद्धा ह्या शब्दातून प्रकट होत नाही। नातेवाईक वाचक शब्द हे त्या त्या समाजानं आपल्या गरजेनुसार बनवलेले असतात। साधं भावंडांच्या बाबतीत बघितलं तरी लक्षात येतं की इंग्लिश समाजाच्या गरजा फारच कमी आहेत। त्यांना ब्रदर, सिस्टर आणि कझिन एवढे तीन शब्दच पुरतात, अगदी भावंड या शब्दाची सुद्धा त्यांना गरज पडत नाही। जर्मन बोलणाऱ्यांच्या गरजा इंग्लिशपेक्षा जरा व्यापक आहेत असं दिसतं। त्यांना ब्रुड, श्वेस्टर, गश्विस्टर, भावंड, फेट म्हणजे चुलत, आते, मामे किंवा मावस भाऊ आणि कुझीन चुलत, आते, मामे, मावस, बहीण असे पाच शब्द लागतात। मराठी हिंदीत आपल्याला किमान आठ शब्दांची गरज पडते, म्हणजे चुलत, आते, मामे, मावस भाऊ किंवा बहीण। कन्नड, तेलुगू, तमिळ, मल्याळम या भाषांमध्ये मोठा भाऊ किंवा मोठी बहीण यांच्यासाठी वेगळे शब्द आहेत। उदाहरणार्थ तमिळमध्ये अण्णा म्हणजे मोठा भाऊ आणि तंबी म्हणजे धाकटा भाऊ, मोठी बहीण अक्क आणि धाकटी बहीण तंगई। नातेवाईक वाचक शब्दांचा विकास त्या त्या समाजाच्या आणि प्रदेशाच्या आर्थिक परिस्थितीवर आणि सामाजिक चालीरीतींवर अवलंबून असतो आणि ती स्थिती मुख्यतः शेतीवर अवलंबून असते। आपल्याकडे गंगा यमुनेच्या खोऱ्यातल्या भाषांमध्ये नातेवाईक वाचक शब्द जसे विकसित झालेले दिसतात तसे महाराष्ट्रासारख्या दुष्काळी प्रदेशात झालेले दिसत नाहीत। परिणामतः अनेक व्यक्तींना, उदाहरणार्थ हिंदी भाषिक प्रदेशात ज्या व्यक्तींना नातेवाईक मानलं जातं त्यांना आपल्या मराठी प्रदेशात नातेवाईकच मानलं जात नाही। आता त्यांना नातेवाईकच न मानल्यामुळे त्यांच्यासाठी भाषेत शब्द असण्याचीही गरज नसते। मावशीच्या नवऱ्याला हिंदीत मौसा, मौसाजी म्हणतात आणि आत्याच्या नवऱ्याला फुफाजी म्हणतात, यांच्यासाठी मराठीत काय शब्द आहेत? शब्दच नाहीत। शब्द नसण्याचं कारणही सोपं आहे, मराठी समाज ह्या दोघांना नातेवाईकच मानत नाही। ही नवरे मंडळी नातेवाईकच नाहीत त्यामुळे त्यांच्यासाठी वेगळे स्वतंत्र शब्द नाहीत। पूर्व महाराष्ट्रात मौसा आणि फुफा यांना काका, मामा वगैरे म्हणतात, पण हा सरळ सरळ हिंदीचा परिणाम दिसतो। पूर्व महाराष्ट्रात मराठी भाषेवरच नव्हे तर संस्कृतीवरही हिंदीचा फार मोठा प्रभाव आहे, दडपण आहे। हिंदी भाषिक त्यांना काही म्हणतात तेव्हा आपणही काहीतरी म्हणायला पाहिजे अशा सद्भावनेतून मावशीच्या नवऱ्याला आणि आत्याच्या नवऱ्याला काका, मामा शब्द वापरला जाऊ लागला असावा। मराठीत काका, मामा ह्या शब्दांचे अर्थ अतिशय स्पष्ट आहेत। काका, मामा ह्या महत्त्वाच्या नात्यांचा इतका भोंगळ उपयोग हेच दर्शवतो की हा अर्थ त्याला नंतर चिकटवलेला आहे। मावसोबा आणि आत्तोबा असे बोकोबाच्या चालीवरचे शब्दही हेच दर्शवतात की हे शब्द खरे नाहीत, मूळचे नाहीत। विचार करा की सभ्य सुसंस्कृत वातावरणात तुम्ही एखाद्या व्यक्तीची ओळख हे माझे मावसोबा किंवा हे माझे आतोबा अशी करून देता का, द्याल का? नाही ना। याचाच अर्थ असा की हे शब्द प्रतिष्ठित नाहीत, प्रमाण नाहीत. इथे खरं म्हणजे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असा आहे की प्रत्येक भाषेत सर्व काही असलंच पाहिजे असं असतं का? आणि ह्या धर्तीवर नणदेच्या नवऱ्याला नणदोबा आणि मेहुण्याच्या बायकोला म्हणजे बायकोच्या भावाच्या बायकोला मेहुणाई वगैरे काही शब्दांचा विचार तरी मराठी भाषिकांनी केलेला आहे का? नाही. कारण मराठी समाजाच्या दृष्टीनं हे तसे नातेवाईक नाहीतच. पण ह्या मंडळींसाठी हिंदी भाषेत शब्द आहेत नंदोई सलहज, कारण त्यांना तिथे नातेवाईक म्हणून मानाचं स्थान असतं. एखाद्याला काय म्हणायचं हाही खरं तर महत्त्वाचा प्रश्न असतो. घर शाळा वगैरे ठिकाणी कोणी कुणाला काय म्हणायचं याबाबतीत मराठीत रूढ शब्द आहे. पण गेल्या काही वर्षात अस्तित्वात आलेल्या नव्या ठिकाणी कोणी कोणाला काय म्हणायचं हे अजून धडपणे ठरलेलंच नाही. उदाहरणार्थ सभेत सदस्य आणि अध्यक्ष यांना काय म्हणून संबोधावं, कार्यालयात कोणी कोणाला काय म्हणावं, एखाद्याला साहेब म्हणणं अजूनही आपल्याला रुचत नाही कारण ते गुलामगिरीचं चमचेगिरीचं लक्षण आहे असं आपल्या सुशिक्षितांना चांगलं ठाऊक आहे. वरिष्ठाच्या पदावर एखादी महिला असेल तर तिला नुसतं बाई म्हणायचं? अशा संबोधनांचा विकास मराठीत व्हायला हवा. मराठीत जे जे आहे ते इतर भाषांमध्ये असायलाच पाहिजे असं आहे का? इंग्लिशमध्ये जे जे आहे ते सर्व काही भले फार चांगलं असलं तरीही ते त्याच प्रकारे मराठीत आणण्याचा प्रयत्न किंवा खटाटोप केलाच पाहिजे का? मराठीत किंवा इतर अनेक भारतीय भाषांमध्ये अशा कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत की ज्या इंग्लिशमध्ये नाहीत, त्या इंग्लिशमध्ये घुसवण्याचा प्रयत्न कधी होतो का? नाही होत. तथाकथित एकवाक्यता युनिफॉर्मिटी म्हणून जे प्रयत्न अनेक स्तरांवर चालू असतात त्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे की निर्विकारपणे दुर्लक्ष करायला पाहिजे की आपल्या भाषेची प्रवृत्ती बघून आवश्यक तेव्हा विरोध करायला पाहिजे? भाषांची स्वतःची म्हणून जी काही वैशिष्ट्ये असतात कोणत्याही समाजानं ती उगाचच्या उगाच घालवून टाकू नयेत. नवं स्वीकारताना मूळच्या गाभ्याला किंचितही धक्का लागणार नाही याची काळजी डोळ्यात तेल घालून घेणं आवश्यक असतं अकादेमी फ्रॉसेजप्रमाणे. राज्य व्यवहारात मराठीचा वापर नव्हे प्रयोग करण्याचा विचार जेव्हा जेव्हा होतो तेव्हा हितसंबंधियांकडून मराठीतल्या असलेल्या नसलेल्या काल्पनिक उणीवांचा पाढा वाचला जातो. शक्य असेल तेव्हा मराठीची टिंगल केली जाते आणि कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ ह्या न्यायानं असलेली परिस्थिती कायम ठेवण्यात येते. म्हणजे मराठीचा वापर स्थगित ठेवण्यात येतो किंवा परिभाषेचा बाऊ करण्यात येतो किंवा नव्या शब्दांच्या आणि तथाकथित नव्या शैलीच्या म्हणजे थेट इंग्लिश वळणाच्या दुर्बोध प्रशासकीय भाषेनं मराठीचा आग्रह धरणाऱ्यावर भीक नको पण कुत्र आवर असं म्हणण्याची वेळ आणण्यात येते. परिभाषा हा मुळात रोचक नि उपयुक्त असलेला पण अकारण दुर्बोध आणि गूढ बनवून ठेवलेला विषय झाला आहे.